Brother Phil to please come and minister to us.
Well, this morning I would like to look at Leviticus chapter 3 with you, please.
आज सकाळी आपल्याबरोबर लेविय तिसऱ्या अध्यायाकडे मी मनन करू इच्छितो.
In the brief study we have had on the Levitical offerings, we have looked at four of the five.
पाच पैकी चार अर्पणांमध्ये आपण अभ्यास केला अगदी थोडक्या आणि संक्षिप्त रीतीमध्ये.
And we observed in the introduction that the five are divided into two pairs and one central offering.
आणि प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये आपण हे पाहिलं की ही पाच अर्पण दोन गटांमध्ये आहेत, दोन ह्या बाजूला, दोन त्या बाजूला आणि एक मध्ये आहे.
Two of the offerings are to remove from us everything that offends God.
ज्यामुळे देवाला अडखळण वाटतं अशा गोष्टी दोन अर्पणांच्या द्वारे काढल्या जातात.
Two of the offerings are there to provide what we lack in order that we might stand before God.
आणि दोन अर्पण अशी आहेत की जे आपल्यामध्ये भर म्हणून टाकली जातात जेणेकरून आपण देवाचं गौरव करू शकू.
And the central one speaks of fellowship with God.
आणि जे मधले अर्पण आहे ते देवाबरोबरच्या सहभागितेबद्दल बोलत आहे.
That is the purpose of it all.
आणि हाच त्याचा उद्देश आहे.
That even though man was to blame for the estrangement that exists between man and God.
देव आणि मनुष्य यांच्यामध्ये जो दुरावा आला ह्याकरिता तसं पाहता जरी मनुष्य हा दोषपात्र आहे.
God has ceaselessly worked to restore in Christ the fellowship that was lost through the sin of Adam.
परमेश्वराने ख्रिस्त येशूमध्ये असं काही सततचं कार्य केलं की जे आदमाच्यामुळे आपली आणि देवाची सहभागिता तुटली ती पुन्हा जोडली जावी.
The great wonder of it to me is that God hasn't just done this so that we might be brought back into fellowship with him.
मला आश्चर्य ह्यामध्ये वाटतं की देवाने फक्त हे आपल्याला देवाच्या सहभागितेत आणण्याकरताच मात्र केलं एवढं नव्हे.
The great wonder to me is that God wants it to be so.
परंतु आश्चर्य ह्यामध्ये आहे की देवाला तसं असावं हे भावलं योग्य वाटलं.
He's doing it for the praise of his glory.
तो ते सर्व स्वतःच्या गौरवाच्या स्तुतीसाठी करत आहे.
He's doing it for his own joy. He wants the fellowship of his creatures.
त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी आपल्या निर्मितीच्या बरोबर सहभागिता ठेवण्याकरिता त्याची इच्छा आहे.
We have been thinking about the Lord Jesus as the one man alone who has ever done the will of the Father.
आपण प्रभू येशू ख्रिस्त असा एक पुरुष म्हणून अभ्यास करतो की तो एकच ज्याने देवाच्या वतीने ज्या गोष्टींची गरज होती त्या पूर्ण केलेल्या आहेत.
It was said of him prophetically, I delight to do thy will, O God.
संदेशाच्या रूपात त्याच्या बाबतीत म्हटलं आहे तुझी इच्छा पूर्ण करण्यास मला संतोष वाटतो.
And many times in the gospel records we read of the Lord Jesus and his desire to do the will of the Father.
अनेक वेळा लिहिलेल्या सर्व शुभवर्तमानामधून आपण वाचतो पित्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये मला आनंद आहे, संतोष आहे.
We read only once of the Lord Jesus expressing his own will.
फक्त एकदा आपण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःची इच्छा बोलत असताना ऐकतो.
And he expresses his own will in his prayer to the Father in John chapter 17.
आणि ती आपली स्व इच्छा जी तो व्यक्त करतो योहान 17 मध्ये आपण वाचतो.
When the Lord Jesus, the perfect man, could have asked of the Father anything and he would have given it to him.
या परिपूर्ण पुरुषाने पित्याजवळ काहीही मागितलं असतं आणि त्या पित्याने त्याच्याकरिता निश्चित ते दिलं असतं.
The Lord Jesus said, Father, I will that those whom thou hast given me out of the world should be with me where I am.
तर त्याने काय मागावं ते हे बापा माझी अशी इच्छा आहे की ज्यांना तू मला जगातून दिलेलं आहेस त्यांनी जिथे मी आहे तिथे माझ्याबरोबर असावे.
That they may behold my glory.
जेणेकरून त्यांनी माझे गौरव पहावे.
Out of everything that the Son could have asked of the Father, he has this one request, Father, give me these people who I died for.
पित्याकडून तो जे पाहिजे ते मागू शकत होता परंतु त्याने काय मागितलं की हे जे तू मला दिले आहेत ते माझ्याबरोबर असावे.
Oh, the great heart of God that he would ever seek the fellowship of men and women who as sinners have been constantly in rebellion against himself.
काय मी त्या देवाच्या अंतःकरणाबद्दल बोलू जे मनुष्य नेहमी बंडखोरीच्या अंतःकरणाने जगणारे आहेत त्यांच्याबरोबर तो संगती आणि सहभागिता ठेवू इच्छितो.
But that God could ever make it be so will eternally be to the praise of his glory and the glory of his grace.
आणि ह्या सगळ्या गोष्टी जे तो देव करतो प्रिय पुत्राच्या द्वारे ते त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून करतो.
Why divine persons should want the fellowship of people like me, I just do not know.
मला हे कळत नाही का बरं त्या दैवी व्यक्तीस माझ्यासारख्या साधारण पाप्यांबरोबर संगती ठेवशी वाटते.
And that fellowship should be restored at such a cost.
आणि ती सहभागिता मोठी किंमत चुकती करून पुन्हा प्रस्थापित करण्यात आली.
But what we cannot understand because of the smallness of our minds.
आपल्या मनाच्या कमकुवतपणामुळे आपण काय समजू शकत नाही ते हे.
We can believe them by faith and let them fill our hearts and let these things produce worship for God.
बस आपण फक्त त्या विश्वासाने एवढंच प्रार्थना करतो त्याद्वारे आमचं अंतकरण भरलं जावं आणि त्याच्या प्रत आमच्या मुखातून उपासना आणि स्तुती निघो.
So in these offerings, we have seen in order the burnt offering, the meal offering.
म्हणून या अर्पणांमध्ये आपण क्रमाने पाहत असताना होमार्पण अन्नार्पण
the sin offering and the trespass offering.
पापार्पण आणि दोषार्पण.
Numbers 1 and 5, that is the burnt offering and the trespass offering, speak of what has been done.
पहिलं आणि पाचवं म्हणजे होमार्पण आणि दोषार्पण काय केलं गेलं त्याबद्दल बोलतात.
In the trespass offering what I have done.
दोषार्पणामध्ये मी काय केलं.
In the burnt offering what Christ has done.
होमार्पणामध्ये ख्रिस्ताने काय केलं.
In Numbers 2 and 4, that is the meal offering and the sin offering.
दुसऱ्या आणि चौथ्या म्हणजे अन्नार्पणामध्ये आणि पापार्पणामध्ये.
We find in the sin offering what I am.
पापार्पणामध्ये मी काय पाहतो मी कोण आहे मी काय आहे.
But we find in the meal offering what Christ is.
परंतु अन्नार्पणामध्ये आपण पाहतो तो काय आहे ख्रिस्त काय आहे.
And so with everything that offended God removed.
म्हणून ज्यामुळे अडखळ निर्माण होत होतं त्या गोष्टी काढल्या गेल्या.
And everything that I was lacking supplied through Christ.
ज्या गोष्टींची माझ्यामध्ये उणीव होती ख्रिस्ताच्या द्वारे त्या गोष्टींची भरपाई करण्यात आली.
By grace alone I am now in a position where I can enjoy fellowship with God.
त्या कृपेनेच मी आता अशा स्थानीत आणलेलो आहे की देवाबरोबर मी सहभागिता ठेवू शकतो.
So the man who brings the offering in chapter 3,
म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये जो मनुष्य अर्पण घेऊन येत आहे
the peace offering,
शांत्यार्पण.
He's not bringing it to make peace with God.
तो देवाबरोबर शांती प्रस्थापित व्हावी म्हणून अर्पण आणत नाही.
That has been made.
ती शांती केलेली आहे.
The four other sacrifices, the offerings, the four others have made peace with God.
त्या चार अर्पणांच्या द्वारे देवाबरोबरची शांती प्रस्थापित झालेली आहे.
So now in this central offering, the man is coming out of enjoyment of peace with God.
म्हणून जी देवाबरोबर शांती प्रस्थापित झाली आहे त्याचा आनंद उपभोगण्याच्या दृष्टिकोनातून मनुष्य अर्पण घेऊन देवाबरोबर सहभागितेकरिता येत आहे.
Therefore says Paul in Romans 5 verse 1, therefore being justified by faith we have peace with God through our Lord Jesus Christ.
म्हणून रोमकरासपत्र 5 आणि 1 मध्ये पौल म्हणतो म्हणूनच आपल्याला नीतिमान असे गणले गेले आहे ख्रिस्त येशू मध्ये आपल्याला देवाबरोबर शांती आहे.
And John the Apostle in his first letter he describes the condition we are now in. Our fellowship is with the Father and with his Son Jesus Christ.
आणि म्हणून योहान आपल्या पत्राची सुरुवात करतानाच म्हणतो म्हणून आपली सहभागिता ही देव जो पिता आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांच्या बरोबर आहे.
But God does not want fellowship simply to be a condition of things. He wants it to be a practical daily enjoyment for his people.
सहभागिता ही देवाला एक अट म्हणून असावी असं नकोय तर त्याला ती रोजच्या जीवनातील अनुभव असावी अशी त्याची इच्छा आहे.
So when God ordered this particular offering in chapter 3,
म्हणून ह्या तिसऱ्या अध्यायातील या अर्पणाच्या बाबतीत विचार करताना
he ordered things about this offering that are not true of any of the others.
त्याने असे काही क्रम ह्या अर्पणाच्या बाबतीत मात्र सांगितले जे इतर चार अर्पणाच्या बाबतीत तसे नाहीत.
One of the most important differences in the peace offering is this.
महत्त्वाचा जो फरक या शांतार्पणातून दिसतो तो हा.
That everybody involved in the procedure of the offering would receive something of the offering for themselves.
जे कोणी ह्या अर्पणाला घेऊन देवाजवळ येतात त्या प्रत्येकाला ह्या अर्पणातून काही ना काहीतरी भाग अनुभवास उपभोगवास मिळत आहे.
Remember, for example, in the burnt offering of chapter 1, the whole thing was for God.
आठवत का होमार्पणामधील सर्व गोष्टी परमेश्वरा प्रित्यर्थ होत्या.
In chapter 2, the handful was for God, the remainder was for the priest.
दुसऱ्या अध्यायामध्ये एक मुठभर देवाकरिता उरलेलं याजकाकरिता.
But now there is something for everybody who is involved in this offering.
परंतु आता ह्या अध्यायामध्ये जे कोणी अर्पणामध्ये आहेत त्या सर्वांना काहीतरी भाग त्यातून मिळत आहे.
The man is going to bring an offering to God.
जो मनुष्य अर्पण घेऊन देवाजवळ येत आहे,
इट्स अ फ्री विल थिंग, गॉड इज नॉट टेलिंग हिम टू डू इट.
ती त्याने स्वेच्छेने आणलेलं अर्पण आहे, परमेश्वराने त्याला जबरदस्ती केलेली नाहीये.
बट फ्रॉम अ फुल हार्ट ही इज ब्रिंगिंग अन ऑफरिंग फॉर गॉड, समथिंग दॅट विल प्लीज गॉड.
परंतु आपल्या भरलेल्या अंतःकरणाने तो ते घेऊन येतो, जेणेकरून त्याच्या जीवनातून देवाला संतोष मिळावा.
अँड व्हॉट गॉड इज गोइंग टू डू इन हिज गुडनेस, ही इज गोइंग टू से अ पोर्शन ऑफ दिस विल बी फॉर मी.
आणि म्हणून देव जे म्हणतो त्यामध्ये ते असं, यापैकी हा भाग माझा आहे.
दॅट पोर्शन विल बी द फॅट.
आणि तो भाग म्हणजे चरबी आहे.
ऑल द इनवर्ड रिचनेस ऑफ द एनिमल.
आणि ते खरं त्या पशुच्या आतमधील सर्व उत्तम भाग आहे.
बट देन वंडरफुली गॉड इज गोइंग टू से टू द ऑफरर, नाउ यू हॅव ब्रॉट दिस फॉर मी अँड आय एम गोइंग टू गिव्ह अ पोर्शन बॅक टू यू.
मग अर्पण करणाऱ्याला परमेश्वर अद्भुतरित्या असं म्हणणार आहे, आता हे तू माझ्यासाठी आणलं आहे, आता मी तुझ्यासाठी हे देत आहे.
सो दॅट यू कॅन एन्जॉय दिस विथ युअर फॅमिली.
जेणेकरून तू आपल्या कुटुंबाबरोबर याचा उपभोग घेऊ शकशील.
आय एम ऑल्सो गोइंग टू गिव्ह अ पोर्शन टू द प्रीस्ट हू ऑफिशिएट्स ॲट द ऑल्टर.
वेदीजवळ सर्व कारभार करणारा याजक, त्याला पण मी एक भाग देईन.
अँड आय एम गोइंग टू गिव्ह अ पोर्शन टू द होल प्रीस्टली फॅमिली.
आणि सर्व याजकीय कुटुंबाला एक भाग देईल.
So can you see that in the peace offering, everyone involved is going to be feeding upon the same thing.
म्हणून या शांतारपणामध्ये तुम्ही पाहत आहात का, जे कोणी समाविष्ट आहेत त्या सर्वांना त्यामधून उपभोग घेण्यास काहीतरी मिळत आहे.
And in every culture of the world, to feed together at the same table is an indication of fellowship and unity.
आणि जगातील सर्व संस्कृतीमधील लोकांना एका मेजामधून भाग घेणं हे काय दर्शवितं? सहभागितेचं चित्र दर्शवितं.
That's how such wonderful fellowship has been shown to me and to my brethren while we've been here.
म्हणून तशा प्रकारची सहभागिता आम्ही जे दूरच्या देशातून आलो आपल्याला संगती इथे अनुभवायस मिळत आहे.
So much food we've eaten in these last few days.
ह्या काही दिवसांमध्ये इतकं जेवण केलं मी काय सांगू.
Because the token of fellowship, the display of fellowship is come and feed with us.
कारण त्यांचा जे सहभागितेचं दर्शवण्याचे विचार होते, या ना आमच्या बरोबर जेवा, या ना आमच्याकडून खा.
When Joseph restored his wicked brethren in Genesis chapter 43.
जेव्हा उत्पत्ती 43 मध्ये योसेफाने आपल्या भावांचं पुन्हा आपल्याजवळ येऊ दिलं.
As he made preparation to reveal himself to them.
आपल्या स्वतःचं त्यांच्या समोर प्रकट करण्याच्या अगोदर.
He said to the ruler of his house.
घराच्या अधिपतीला कारभाराला म्हटलं.
Bring these men home.
यांना आतमध्ये घेऊन ये.
For they are to dine with me at noon.
कारण दुपारी ते माझ्याबरोबर जेवणार आहेत.
They were going to sit at the same table.
ते एकाच मेजावर बसणार आहेत.
They were going to feed with him.
ते माझ्याबरोबर जेवणार आहेत.
So that is a token of fellowship right throughout the world, word of God, and it is a token of fellowship among all the cultures of the world.
म्हणून संपूर्ण जगामधून सर्व संस्कृतीमधून असलेल्या सर्व लोकांना संगती आणून ते सहभागितेचं भोजन आहे.
But now the wonderful thing is that God is saying to the offerer, we are going to enjoy fellowship together.
पाता या अर्पण करणाऱ्याला अद्भुतरित्या परमेश्वर असं म्हणतो, आपण संगती मिळून आता अनुभव घेणार आहोत.
I will tell you what kind of gift I will find acceptable.
मी तुला सांगेन की मला कोणत्या गोष्टी स्वीकारयोग्य अशा आहेत.
And what part of the gift I want for myself.
आणि त्या भेटवस्तूमधील कोणती बाब मला हवी आहे.
And as long as you fulfill those conditions, then all of us can feed together.
जोपर्यंत तू ह्या अटींची परिपूर्तता करशील तोपर्यंत आपण संगती मिळून त्यातून भाग घेऊ शकू.
So it's a lovely indication of fellowship.
म्हणून त्यातून एक उत्तम सहभागितेचं चित्र आपल्या समोर चित्रित केलेलं आहे.
Now there is a parallel for us today.
म्हणून त्याकरिता आपल्या समोर एक समांतर भाग आहे.
And as I explain this, I must necessarily and respectfully correct a very common misunderstanding.
म्हणून अगदी आदराने एक नेहमीची जी समजूत आहे ती गैरसमजूत मी दूर करू इच्छितो.
When we are thinking about fellowship for the believer today with divine persons.
जेव्हा आपण दैवी व्यक्तींबरोबर विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेबद्दल विचार करतो तेव्हा
that fellowship is centered upon feeding together.
आणि ती सहभागिता भोजनाच्या मध्ये आहे.
Then you and I as Christians are feeding together at the Lord's table.
तर तुम्ही आणि मी ख्रिस्ती म्हणून प्रभूच्या मेजातून भाग घेतो.
Now we have to distinguish between things that are similar.
आता ह्या ज्या समांतरच्या गोष्टी आहेत यामध्ये फरक करण्याची गरज आहे.
And with respect, this is not the Lord's table.
आणि पूर्ण आदराने मी म्हणतो हा प्रभूचा मेज नाही.
This morning we have kept the Lord's supper.
ह्या सकाळी आपण प्रभूचं भोजन ठेवलेलं आहे.
That's the expression used in 1 Corinthians 11 and verse 20.
आणि त्या बाबतीत आपण पहिले करिंथ 11 मध्ये वाचतो.
The teaching of the Lord's table comes in the chapter before, it comes in chapter 10.
त्या मेजाच्या बाबतीतील शिक्षण हे पहिल्या अध्यायात म्हणजे पहिले करिंथ 10 अध्यायामध्ये आहे.
And Paul is instructing former idolaters who have been saved by the grace of God.
आणि पौल तेव्हा जे अगोदर मूर्तीपूजक होते देवाच्या कृपेने ज्यांना देवाजवळ आणलं त्यांच्या बाबतीत बोलताना म्हणतो.
And he said, look, now for you as believers, you cannot anymore have any form of fellowship with your old system of idolatry.
आणि म्हणून तो त्यांना सांगताना हे म्हणतो ज्याप्रमाणे अगोदर तुम्ही मूर्त्यांची पूजा करताना त्यांच्यामध्ये सहभागी होत होता आता ह्यापुढे विश्वासणारे म्हणून तुम्हाला तसे करता येणार नाही.
You see, these former idolaters were saying, well, now that we're saved, we understand that the thing we worship before is just a piece of wood or a piece of stone. It's nothing.
आता हे जे तारण झालेले होते ते म्हणतात आता आम्हाला कळालंय ते तर फक्त दगड आहे ते तर फक्त लाकूड आहे तो देव नाहीये.
And now that we understand that these were just empty false gods, well, now we can with liberty go to the idol temple and we can buy food, we can eat food there and so on.
आमच्याकरिता आता ते देव दैवत म्हणून राहिलेलेच नाहीये तर म्हणून तिथे अर्पण केलेल्या गोष्टी किंवा तिथे विकत असलेल्या गोष्टी घेणं आणि खाणं त्यात आम्हाला काही वावग वाटत नाहीये.
Paul says no.
पौल म्हणतो नाही.
No, because if you are a partaker of that altar, then you are I.
बरोबर माझ्या मेजाबरोबरच आहे.
And he was lame on both his feet.
त्याचे दोन्ही पाय तो पांगळा होता.
A man who had been brought to a position of fellowship and favor with the king on the grounds of grace alone.
त्या कृपेच्या आधारावर मात्र त्याला त्या संगती आणि सहभागितेमध्ये आणण्यात आलं.
So dear brother, dear sister, as day by day you read your Bible and you speak with God in prayer, what you are doing is you are feeding at the Lord's table.
म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो दिवसेंदिवस जेव्हा तुम्ही देवाचं वचन वाचता तेव्हा तुम्ही प्रभूच्या मेजामधून भाग घेणारे ठरता.
इट इज अ प्लेस ऑफ कंटिन्युअल फेलोशिप फॉर द क्रिश्चियन.
ते ख्रिस्ती व्यक्तीकरता दैनंदिन जीवनातील रोजची सहभागिता आहे.
अँड दॅट विच यू लर्न अँड क्लीन अँड एन्जॉय ऍट द लॉर्ड्स टेबल.
आणि ज्या गोष्टी तुम्ही प्रभूच्या मेजातून भाग घेऊन दर्शवितात
विल गिव्ह यू समथिंग यू कॅन प्रेझेंट टू गॉड इन वर्शिप व्हेन यू कम टू द लॉर्ड्स सपर.
ते जेव्हा तुम्ही प्रभू भोजनाकरिता येतात तिथून घेतलेलं इथं प्रभू समोर देऊ शकता.
सो इट वुड बी वर्थ स्टडिंग अगेन 1 Corinthians 10, 1 Corinthians 11.
म्हणून पुन्हा पहिले करिंथ 10 आणि पहिले करिंथ 11 यांचा अभ्यास करणं योग्य राहील.
वी नॉट मेकिंग एनीवन एट फॉल्ट फॉर अ वर्ड, प्लीज डोंट थिंक दॅट.
कोणत्या शब्दामुळे कामामुळे आम्ही कोणाला चूक धरत नाही.
बट द टू कॉन्सेप्ट्स आर डिफरंट, द लॉर्ड्स टेबल द लॉर्ड्स सपर.
हे दोन विचार वेगळे आहेत, प्रभूचा मेज आणि प्रभूचे भोजन.
नाउ वी आर थिंकिंग अबाउट द लॉर्ड्स टेबल इन कनेक्शन विथ लेविटिकस चॅप्टर 3.
आता लेविय 3 मधून आपण प्रभूच्या मेजाबद्दल पाहत असताना
बिकॉज देअर इज नो रिस्ट्रिक्शन प्लेस्ड ऑन द ऑफरर एज टू व्हॉट डे ही शुड कम.
कारण तिथे कोणताही अशी अट दिली नाही की ह्याच दिवशी ह्याच वेळी त्याने यायला पाहिजे.
ही कॅन कम एज ऑफ्टन एज ही वॉन्ट्स.
तिथे म्हटलेलं आहे जे जितकं वेळा पाहिजे तितकं तो येऊ शकतो.
ही कॅन कम व्हेनेव्हर ही वॉन्ट्स.
जेव्हा पाहिजे तेव्हा तो येऊ शकतो.
अँड ही कॅन एन्जॉय फेलोशिप विथ हिज गॉड ऑन द ग्राउंड of the other four offerings.
आणि इतर चार अर्पणांच्या आधारावर तो देवाबरोबर आपली सहभागिता ठेवू शकतो.
So those other four offerings speak of the completed work of Christ on our behalf and we are now in a state of perpetual fellowship with God.
म्हणून आपल्या वतीने परिपूर्ण काम केलेल्या बाबतीत ते चार अर्पण बोलतात जेणेकरून मधलं अर्पण आपली देवाबरोबरची शांती सहभागितेचं दर्शक असं आहे.
But now that which we have we want to enjoy.
म्हणून आता जे आपल्याकडे आहे त्याचा आपण उपभोग घेणारे असले पाहिजे.
So let's turn to the scriptures and Leviticus 3.
आता लेविय 3 मध्ये आपण वळूया.
And we're going to read one part of the chapter which is representative of it all.
आणि त्या शास्त्र भागाचा आपण एक भाग मात्र वाचूया.
We'll read the first 5 verses, brother, please.
लेविय 3:1-5 आपण वाचूया. कोणाला शांत्यार्पणाचा यज्ञ करावायचा असेल व तो गुराढोरांचा करावायचा असेल तर यज्ञपशु नर असो किंवा मादी असो तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा. त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा. आणि अहरोणाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. परमेश्वरा प्रित्यर्थ शांत्यार्पणाचा यज्ञ पशूच्या ज्या भागाचा होम करावायचा तो भाग हा आतड्यावर असलेली चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी दोन्ही गुर्दे त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यापर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावी. हे सर्व घेऊन अहरोणाच्या मुलांनी वेदीवर विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा. हे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय.
And the Lord bless his word to us.
परमेश्वर हे वाचलेलं वचन आपल्याला आशीर्वाद करून देईल.
Now it's often the apparent repetition of details of the inwards of animals. It's often that puts people off reading and studying these offerings.
या अर्पणांचा अभ्यास करण्यापासून वाचणाऱ्यांना कोणती गोष्ट वंचित करते की का हे आतडे का हे सगळ्या चरबी हे काय लिहिलंय.
But remember we said that the scripture always repays careful reading and careful study.
पण लक्षात ठेवा आपण काय म्हटलं काळजीपूर्वक वाचणाऱ्याकरिता वचनातून निश्चित मोठा लाभ घडतो.
Once again we will not look at every detail but we will look at some of the more outstanding ones.
पुन्हा एकदा आपण सर्वच काही पाहू शकणार नाही काही महत्त्वाचं जे आहे तेवढंच पाहूया.
Having brought his offering identified himself with it by putting his hands on its head and killing it. The man then presents his offering to the priests.
हा जो अर्पण घेऊन आलेला आहे त्याने आपला हात त्याच्यावर ठेवलेला आहे जणू तो पशु त्याच्या वतीने आहे आणि म्हणून तो ते घेऊन अर्पण करण्याकरिता ठार करत आहे.
And now as the priests take hold of the animal that's been slain,
आता ज्या पशुचा वध केलेला आहे अन्नाऱ्याने आता तो याजक त्याच्याकडनं ते घेत आहे.
The portion which is for God is going to be removed.
आता परमेश्वरा प्रित्यर्थ जो भाग आहे तो त्या अर्पणातून वेगळा केला जाईल.
Verse 3 speaks about the fat that covereth and the fat that is upon the inwards.
आणि आतड्यांवर असलेली चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबीबद्दल तिसऱ्या वचनात सांगितलं आहे.
Do you remember how we saw that there were two different words for fire used in these offerings?
तुम्हाला ठाऊक आहे का कशा प्रकारे विस्तव हा शब्द वेगळा वेगळा वापरलेला आहे.
The slow burning fire of the sweet savor offerings.
जे सुवासिक हव्याची अर्पण आहे त्याचा विस्तव हळुवार दिलेला आहे.
The fierce fire that consumed the offerings for sin.
आणि भयंकर अग्नि किंवा भस्म करणारी आहे ती पापार्पण आणि दोषांपरण करता दिलेली आहे.
Well, we also have two words for fat.
आणि चरबीच्या बाबतीत पण म्हणूनच दोन शब्द आहे.
And the fat say of chapter 1 the burnt offering is different from this fat.
आता पहिल्या अध्यायातील होमार्पणाच्या संदर्भात सांगितलेली चरबी आणि या ठिकाणी सांगितलेली चरबी यामध्ये फरक आहे.
In chapter 1 it's more the muscular fat. It speaks of the activity and the strength of the animal.
त्या पहिल्या अध्यायातील जी चरबी आहे ती त्याच्या स्नायूंवर असलेली चरबी आहे जी स्नायू त्याच्या जीवनातील कृती क्रियासाठी कार्यरत असलेले दर्शवितात.
But now this is the inward fat.
परंतु आता आतड्यांवर असलेली चरबी म्हटलेला
आहे. At the very core of the animal.
अगदी त्या पशुच्या आतमधली चरबी आहे.
And you see the responsibility of the offerer was to always bring the best that he had for God.
परमेश्वरा प्रित्यर्थ आणताना अर्पण करणाऱ्याची ही मोठी जबाबदारी असे की त्याने उत्तमातलं उत्तम परमेश्वराकडे आणावं.
इनिशियली ही कॅन ओनली सी द बीस्ट फ्रॉम द आउटसाइड.
सुरुवातीला तो पशुला फक्त बाह्यरित्या पाहतो.
बट ही हॅज अन एक्सपिरियन्स्ड आय. ही कॅन टेल द डिफरन्स बिटवीन अ वेल फेवर्ड बीस्ट अँड वन दॅट इज सिक.
परंतु त्याच्या डोळ्यांना इतके तरबेज झालेले आहेत की प्राण्या पशुला पाहतानाच तो म्हणू शकेल याच्यामध्ये किती चरबी आणि कुठे चरबी असेल.
सो ही मूव्स अमंगस्ट हिज हर्ड ओर हिज फ्लॉक अँड ही लुक्स एट ईच वन अँड ही हॅज टू सिलेक्ट द व्हेरी व्हेरी बेस्ट फॉर गॉड.
म्हणून तो आपल्या गुराढोरांमध्ये किंवा आपल्या शेरडा मंडळामधून फिरतो आणि त्यातील दष्टपुष्ट कोणतं हे तो निवडून काढतो.
See, that's the idea behind the scripture that Brother Reval read this morning from John chapter 17.
योहान 17 मधून जे रिवलने आज सकाळी वाचलं ते चित्र आपण त्याबद्दल पाहतो.
The Lord Jesus will say in chapter 17, I have finished the work.
योहान 17 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी कार्य पूर्ण केले आहे.
In John chapter 19, he will cry, it is finished.
योहान 19 मध्ये तो म्हणतो ओरडून ते पूर्ण झाले आहे.
Now in chapter 17, the Lord is viewing Calvary, and he's viewing Calvary as the offerer of himself.
17व्या अध्यायामध्ये तो कालवरीचं दृश्य पाहतो आणि असं दृश्य की जणू एक अर्पण करणाऱ्याप्रमाणे.
No matter what sacrifice was offered, three things were necessary.
कोणतंही अर्पण का असेना तीन गोष्टींची गरज आहे.
The sacrifice.
अर्पण.
Someone to offer it.
कोणीतरी अर्पण करणारा.
And a priest to act at the altar.
आणि वेदीजवळ कार्य करण्यास असलेला याजक.
In the giving of himself, the Lord Jesus was all three.
ह्या सर्व स्वतःच्या देण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हे तीनही होता.
As the offerer, and the Hebrew epistle says of him who through the eternal spirit offered himself without spot to God.
अर्पण करण्याच्या संदर्भामध्ये म्हणायचं तर इब्री लेखक आपल्याला सांगतो ज्याने आपल्या स्वतःला निर्दोष व निष्कलंक असे पित्याला सादर केले.
As the offerer, he must bring to the altar of Calvary the very best.
आणि म्हणून त्या कालवरीच्या वेदीजवळ त्याला पण अर्पण करणारा म्हणून उत्तमातलं उत्तम आणायचं होतं.
So he reviews in John chapter 17 the whole of his life and ministry.
म्हणून योहान 17 मध्ये तो आपलं संपूर्ण जीवन आणि सेवा यांचं निरीक्षण करून सांगतो.
He looked back over every word, every thought, every deed that he had done.
प्रत्येक शब्द प्रत्येक कार्य प्रत्येक कृती यांचं तो आपलं अवलोकन करतो.
You and I cannot do that.
तुम्ही आणि मी ते करू शकत नाही.
And the older we get, the more we forget.
जितका आपण म्हातारे होत जातो तितका आपण मागच्या गोष्टी विसरत जातो.
So I have to think hard about where I was last week.
मला फार प्रयत्न करावा लागतो मागच्या आठवड्यात कुठे होतो.
But the Lord Jesus in his omniscience.
परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा जो सर्वज्ञानी आहे.
Could recall and review every word, every deed, every thought, every motive.
तो सर्व गोष्टींचं पुन्हा आराखडा समोर उभा करू शकतो प्रत्येक शब्द प्रत्येक कृती प्रत्येक हेतू प्रत्येक उद्देश.
And he summed it all up by saying, I have glorified thee here in the earth.
आणि त्या सगळ्यांचा समावेश करून तो म्हणू शकतो मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.
I have finished the work thou gavest me to do.
तुझे कार्य मला दिले ते मी पूर्ण केले आहे.
The work of glorifying the Father, he's finished it.
पित्याचे गौरव करण्याचे कार्य त्याने पूर्ण केले आहे.
He's reviewed his own life so that he can offer the very best to God.
त्याने आपल्या जीवनाचं परीक्षण केलं जेणेकरून तो परमेश्वराप्रत्यर्थ उत्तमातलं उत्तम देऊ शकेल.
In chapter 19 of John, he's not speaking now as the offerer but as the offering.
योहान 19 मध्ये तो अर्पण करणाऱ्याप्रमाणे बोलत नाही अर्पण म्हणून बोलत आहे.
Now this is the first offering that was ever upon an altar.
आता हे एकच पहिलं अर्पण की जे अशा प्रकारे तो तिथे देत आहे.
No other offering knew that.
दुसऱ्या कोणत्याही अर्पणाला हे ठाऊक नव्हतं.
But he knew why he was there, he knew what he had to bear.
त्याला ठाऊक होतं तो तिथे का आहे तो का ते सहन करत आहे.
And this offering after he had borne the totality of the fires of divine wrath against himself.
आणि आपल्या स्वतःच्या विरोधात देवाचा संपूर्ण क्रोध त्याने स्वतःने अर्पण म्हणून अनुभवलेला आहे.
Said it is finished.
म्हणून तो म्हटला हे पूर्ण झाले आहे.
But he was also the priest who officiated.
परंतु तोच तो याजक पण आहे की ज्याने ते सर्व याजकीय सेवा अर्पणाच्या संदर्भात करण्याची गरज आहे.
The writer to the Hebrews says in chapter 10,
इब्री लेखक इब्री 10 मध्ये असं म्हणतो,
एव्हरी प्रीस्ट स्टँडथ डेली,
प्रत्येक याजक हा दररोज वेदीजवळ उभा राहतो,
मिनिस्ट्रिंग अँड ऑफरिंग ऑफ्टन टाइम्स द सेम सॅक्रिफाइसेस दॅट कॅन नेव्हर टेक अवे सिन्स.
कधीही त्या अर्पणाच्या द्वारे त्यांची पापे काढून टाकली जाऊ शकत नाही ती नित्य करत असतो.
बट दिस मॅन,
परंतु हा पुरुष,
वेन ही हॅड बाय हिमसेल्फ वेन ही हॅड ऑफर्ड वन सॅक्रिफाइस फॉर सिन्स फॉर एव्हर sat down.
त्याने एकदाच एक अर्पण करून पूर्ण कार्य करून बसला आहे.
No other priest was allowed to sit down.
कोणत्याही याजकाला बसण्याचे स्वातंत्र्य नव्हते.
His work was constant.
त्याचे कार्य नेहमीचे होते.
But this priest.
परंतु हा याजक.
Because of what he had offered.
त्याने काय अर्पण केले म्हणून.
He was able then to sit down because that priestly ministry at the altar would never ever be required again.
ते याजकाचं सेवेचं कार्य पुन्हा कधी त्याची गरज पडणार नाही अशा दृष्टिकोनातून त्याने ते पूर्ण केलं आहे.
So there's a finished work.
म्हणून ते पूर्ण झाले असं म्हटलं आहे.
The finished work of the Lord Jesus.
प्रभू येशू ख्रिस्ताचे परिपूर्ण कार्य.
Now in the peace offering, the man who has brought the best, and he knows it's the best because he can see it from the outside.
या अर्पणाच्या शांतर्पणाच्या संदर्भामध्ये त्याला ठाऊक आहे की त्याने जे आणलं ते उत्तमातलं उत्तम आहे.
After he has killed that beast and given it to the priests,
त्याने त्या पशुला वध केल्यानंतर याजकाकडे दिलं.
He watches as skillfully and quickly the priests open up that carcass.
त्याने त्या सर्व गोष्टी पाहिल्या की कसं त्याने त्या पशुला उघडं केलं.
And now as they open it up, exposed to the view of the offerer for the first time, he can see why this beast was the best of them.
आणि जसं त्या पशुला तो याजक उघडं करतो कापतो वेगळं करतो तेव्हा ह्या अर्पण करण्याला पहिल्यांदा ते पाहायला मिळतं आणि तो विचार करतो हे सर्व कशासाठी.
All the inward fat is exposed.
And atil sarva charbi tya thikani disat ahe.
It was the richness of that fat, it was the strength of the internal organs that gave the outward glory to the victim.
Tya atadyavaril aslelya charbi mule tya pashula bahyaritya shakti hoti sahaya hota madat hota.
And this is why God wants the fat of the animal.
Ani manun devala ya pashuche charbi havi ahe.
It is the inner cause of the outward glory of the beast.
त्या पशुचं ते अंतर्भागातील गौरवी बाब आहे.
We can enjoy the outward glory of the Lord Jesus.
आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं बाह्य स्वरूपातील गौरव आनंद करू शकतो उपभोगू शकतो.
His words, his walk, his deeds of kindness.
त्याचे शब्द त्याचे कार्य त्याची चाल त्याचे सर्व कळवळ्याचे कार्य.
But the Spirit of God loves through the Scriptures to reveal to us the inward excellence of the Lord Jesus.
परंतु देवाच्या आत्म्याला हे योग्य वाटतं की त्याच्या आत्मदिल गोष्टी अद्भुत गोष्टी महान बाबी आपल्याला उघड्या करून सांगाव्या गुप्त गोष्टी प्रगट कराव्या.
The sinless perfection of the Son of God, God manifest in flesh.
देवाच्या पुत्राचं पाप विरहित असं जीवन देव जो देहामध्ये प्रगट झाला.
So God wants all the fat and all the inward richness.
म्हणून ते आतील चरबी आतड्यावरील चरबी परमेश्वरा प्रित्यर्थ आहे.
But concentrate with me on verse 5, please.
पाचव्या वचनावर कृपा करून मनन करा.
Aaron's son shall burn it, that is all the fat and the inward organs, shall burn it on the altar upon the burnt sacrifice which is upon the wood that is on the fire. It is an offering made by fire of a sweet savour unto the Lord.
हे सर्व घेऊन म्हणजे ते सर्व चरबी घेऊन अरुणाच्या मुलांनी वेदीवर विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा हे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय.
Now concentrate on this please because it will answer a question for us which often is in the minds of thoughtful believers.
कृपा करून याकडे लक्ष द्या बारकाईने लक्ष द्या कारण विचार करणाऱ्या विश्वासणाऱ्यासाठी इथे खूप काही आहे.
The question is this.
प्रश्न असा आहे.
How can my feeble knowledge of Christ, my feeble expression of worship, how can that possibly bring pleasure to God?
कसं बरं माझं ख्रिस्ताच्या बाबतीतील कमकुवती समज आणि तुटके फुटके शब्द देवाला ग्रहणयोग्य होऊ शकतात.
What words can we use?
कोणते शब्द मी उपयोगात आणू?
Our highest thoughts are so small.
आपले महान विचार क्षुल्लक कसे आहेत?
We have such a small appreciation of the loveliness of Christ.
प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुंदरतेबद्दल अगदी कमकुवत असं आपलं ज्ञान आहे.
In fact, in our own experience,
आपल्या स्वतःच्या अनुभवामध्ये,
if we have particular expertise in a subject,
जर एखाद्या विषयावर आपल्याला फार ताबा असेल माहित असेल तो विषय.
His brother Joel finishing his dentistry training.
जसं जोएल त्याचा डेंटिस्ट्रीचा अभ्यास पूर्ण करत आहे.
सो नाउ लेट्स से आय सिट डाउन विथ ब्रदर जोएल अँड आय स्टार्ट टू try and tell him about dentistry.
समजा मी जोएल बरोबर बसलो आणि मी त्याला डेंटिस्ट्री बद्दल सांगायला लागलो.
And he would be forgiven. He's too respectful to rebuke me, but he would be forgiven for thinking inside in a resentful way. Why is this man who knows nothing about dentistry trying to tell me about it?
मी जर त्याला डेंटिस्ट्री बद्दल सांगायला लागलो तो माझा आदर करेल, वरवर समोरून बोलणार नाही, पण मनात विचार करेल का बरं ह्या व्यक्तीला जे डेंटिस्ट्री बद्दल काही माहित नाही उगीचच माझ्याबरोबर सगळे चर्चा करत आहे.
And it would produce irritation.
आणि त्याच्या मनामध्ये एक इरिटेशन येईल.
But here we are this morning and we have been seeking to speak to God about his beloved son.
आणि इथे आपण आहोत, आपण शोधून पाहू इच्छित आहोत कसं त्याच्या पुत्राबद्दल आपण वर्णन करू.
We have been seeking to speak to God about the loveliness of Christ and the work of Christ.
ख्रिस्ताचे सौंदर्य, ख्रिस्ताचे अद्भुत कार्य याबद्दल आपण बोलू पाहत आहोत.
But God knows all about it.
देवाला तर सर्व ठाऊक आहे.
He alone fully appreciates.
खरं तोच एक त्याची प्रशंसा करणारा असा आहे.
So does God get irritated with us at how little we know?
आणि म्हणून देवाला आपल्याबद्दल मग इरिटेशन वाटतं का, वाईट वाटतं का, किती कमकुवत आपलं त्याच्या पुत्राबद्दलचं ज्ञान आहे?
नो,
नाही.
And in this chapter we have a lovely picture which shows us why.
आणि ह्या अध्यायामध्ये त्याचं उत्तम चित्र आहे का.
Come again to chapter to verse 5.
पाचव्या वचनाकडे पुन्हा पहा.
The inward excellence of the animal, God's portion,
जो आतील भाग चरबीचा परमेश्वरा प्रत्यर्थ.
It is going to be burnt on the altar upon the burnt sacrifice which is upon the wood that is on the fire.
तो वेदीवर विस्तवावर रचलेल्या लाकडावर होमार्पणावर त्याचा होम होणार आहे.
Let's read it again.
पुन्हा वाचा.
Upon the burnt sacrifice which is upon the wood that is on the fire.
होमार्पणावर जे लाकडावर रचलेलं आहे, जे विस्तवावर रचलेले आहेत.
Come back to it in a moment.
पुन्हा त्याकडे येऊ नंतर.
From verse number 6 onwards he can bring an offering from the flock.
सहाव्या वचनापासून आपण पुढे वाचतो शेरडा मेंढराचे अर्पण पण तो आणू शकतो.
The same procedure is followed.
तेच क्रम तिथे सांगितलेले आहे.
The inward excellence of this animal from the flock in verse 11.
11व्या वचनामध्ये
is burnt upon the altar.
त्याचे सर्व आतील भाग वेदीवर होम केले पाहिजे.
नाउ लुक एट दिस एक्सप्रेशन.
आता ऐका हे वाक्य.
इट इज द फूड ऑफ द ऑफरिंग मेड बाय फायर अन टू द लॉर्ड.
11. आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा, हे परमेश्वरा प्रित्यर्थ हव्यान्न होय.
From verse 12 he can bring a goat.
12व्या वचनापासून बकरा तो आणू शकतो.
सेम प्रोसिजर.
तेच पुन्हा पद्धत.
Verse number 16.
16 वचन बघा.
The inward excellence is taken.
आतमधील सर्व उत्तम भावी घेतलेले आहेत.
Verse 16 says it is the food of the offering made by fire for a sweet savor. All the fat is the Lord's.
म्हणून तिथे म्हटलं आहे याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा, हे सुवासिक हव्यान्न होय, कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे.
So what is this all about?
आता हे काय आहे?
Well, the man has brought his offering voluntarily to give to God.
स्वेच्छेने परमेश्वराला अर्पण करण्याकरिता या मनुष्याने अर्पण आणलेलं आहे.
And the fat is God's portion.
आणि चरबी परमेश्वराचा प्रत्यर्थ भाग आहे.
So we have sought to do that this morning. We have sought to bring an offering to God.
म्हणून आज सकाळी आपण ते करण्याचं पाहिलं की अर्पण परमेश्वराजवळ आणलं.
He's going to share it with us.
तो आपल्याबरोबर ते वाटणार आहे.
But the best part, the richness is for him.
परंतु उत्तम भाग जो महत्वाचा त्याच्याकरिता.
So now with every one of these animals, watch it in your own mind.
म्हणून हे सर्व पशुच्या बाबतीत कृपा करून मनात विचार करा.
The priest has opened up the animal.
याजकाने ते घेऊन ते उघडं केलेलं आहे पशुला.
Remove the inner fat and the organs.
त्याचे आतील आतड्यावरील चरबी आणि इतर गोष्टी बाहेर काढल्या आहेत.
He has it all in his hands.
ते सर्व त्याच्या हातात आहेत.
Now he approaches the altar.
आता तो वेदी जवळ जातो.
But there is already an offering upon the altar.
परंतु त्या वेदीवर अगोदरच एक अर्पण आहे.
It is the burnt offering of chapter 1.
ते पहिल्या अध्यायातील होमार्पण आहे.
Look again at verse 5.
पुन्हा पाचव्या वचनाकडे पहा.
The burnt sacrifice which is upon the wood that is on the fire.
जे विस्तवावर रचलेल्या लाकडावर होमार्पण.
So the burnt offering of chapter 1 is already sending forth a sweet savor to God.
म्हणून पहिल्या अध्यायातील होमार्पण हे अगोदरपासूनच सुवासिक हव्य देवाला देत आहे.
The burnt offering is all about what Christ was for God in his death.
होमार्पण काय प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये तो पित्याकरिता काय होता.
The burnt sacrifice was all for God.
आता होमार्पण हे परमेश्वरासाठी होतं.
And now here it is on the altar and it's burning upon the wood of the slow fire.
हे आपल्या समोर आहे, विस्तव आहे, लाकड आहे, त्यावर होमार्पण रचलेलं आहे.
Can you see it?
तुम्ही पाहत आहात का?
See the picture.
बघा ते चित्र.
Okay, now the priest comes.
आता याजक येतो.
And he takes that fat and he puts it upon the burnt offering which is upon the wood on the fire.
तो ती सगळी चरबी घेतो आणि जे होमार्पण विस्तवावर रचलेल्या लाकडावर आहे त्यावर ते ठेवतो.
So what's going to happen to the fat?
मग आता त्या चरबीला काय होणार आहे?
It will start to melt.
ती आता पिघळून वितळून जाईल.
And as the fat melts, it will run down the sides of the burnt offering.
जशी ती वितळून सगळीकडे जाईल सगळ्या होमार्पणावर ते पसरेल.
Until the fat reaches the fire.
जोपर्यंत ती चरबी विस्तवाशी तिचा स्पर्श होत नाही.
And when the fat reaches the fire will flare.
आणि जेव्हा ती चरबी विस्तवाशी संपर्क होईल ती आग अधिक प्रज्वलित होईल.
The fat of the peace offering is the food of the burnt offering. That's what we read.
आणि तेच आपण त्या ठिकाणी वाचलं की ते त्याच्या वतीने असलेलं शांतार्पण असं होईल.
And as the fat of the peace offering causes the fire to flare.
आणि जसं त्या शांतार्पणाचे ती चरबी त्या होमार्पणावरून विस्तवावर येईल आणि त्याचा अधिक सुवास तिथे पसरेल.
सो अ फ्रेश वेव्ह ऑफ द फ्रेग्रन्स ऑफ द बर्न्ट ऑफरिंग अराइजेस टू गॉड.
जसजशी ती चरबी वितळून त्या विस्तवावर पडेल तसतसा विस्तव जास्त होईल, होमार्पणातून अधिक सुवास परमेश्वरा प्रित्यर्थ वर जाईल.
सो द बर्न्ट सॅक्रिफाइस इज बीइंग फेड बाय द फॅट ऑफ द मॅन्स पीस ऑफरिंग.
म्हणून या होमार्पणावर या मनुष्याने आणलेल्या चरबीचा अधिक टाकल्यामुळे जणू काय त्याला अधिक प्रज्वलित केलं जाईल.
द फॅट इज नॉट बर्न्ट इन आयसोलेशन.
ती जी चरबी आहे वेगळी घेऊन अशी जाळलेली नाही.
इट इज द फूड ऑफ द बर्न्ट ऑफरिंग.
ते होमार्पणाचं हव्यान्न आहे.
सो नाऊ व्हेन यू अँड आय दिस मॉर्निंग इन आवर हार्ट्स ऑर ऑडिबली व्हेन वी हॅव एक्सप्रेस्ड सम अप्रिसिएशन ऑफ क्राइस्ट.
म्हणून आज सकाळी आपण आपल्या मुखाने असो की मनाने असो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचे प्रशंसनीय विचार मांडले.
देन द फॅट ऑफ आवर पीस ऑफरिंग.
तर मग आपल्या शांतार्पणातील चरबी
हॅज कॉज्ड अ फ्रेश वेव्ह ऑफ द फ्रेग्रन्स ऑफ द बर्न्ट ऑफरिंग टू असेंड टू गॉड.
पुन्हा त्या होमार्पणाचा नवीन सुवास परमेश्वराप्रित्यर्थ जाण्यासाठी त्याला सहाय्य मिळालं आहे.
सो आवर वर्ड्स अँड आवर थॉट्स डोंट असेंड टू हेवन बाय देमसेल्व्स.
म्हणून आपले विचार आणि आपले शब्द हे शब्द आणि विचार मात्र स्वर्गाकडे जात नाहीये.
दे असेंड इन ऑल द डिलाइटफुल फ्रेग्रन्स ऑफ क्राइस्ट टू गॉड.
परंतु ते ख्रिस्ताच्या या सर्व मिश्रित अशा सुवासामुळे देवाजवळ पोहोचत असतात.
ओ दॅट वी कॅन अंडरस्टँड व्हॉट ही मीन्स टू गॉड.
ओ की देवाला त्याचा प्रिय पुत्र काय आहे किती बरं झालं असतं.
अँड गॉड विल नेव्हर टायर ऑफ हिज रिडीम्ड पीपल स्पीकिंग टू हिम अबाउट हिज सन बी इट एव्हर सो सिंपली.
आणि ऐका कितीही साधारण शब्दाने का असेना देवाला कधीही त्याच्या प्रिय लोकांनी पुत्राबद्दल बोलण्यामध्ये कंटाळा वाटणार नाही.
He receives it not for what it is in itself.
त्याच्या मध्ये काय आहे म्हणून तो घेतो यासाठी नव्हे.
But just to reverently mention the name of the Lord Jesus, his name is his ointment poured forth.
बस फक्त आदराने प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं तर त्याचं नावच काय आहे, सुवास आहे, अत्तर आहे.
And when from a thankful reverential heart we simply bless God for his son, it brings a fresh wave of all the fullness of Christ to the
म्हणून आदराने आणि उपकारस्तुतीने भरलेल्या मुखातून जे शब्द निघतात त्याच्याद्वारे त्याचा सुवास देवाजवळ पोहोचतो.
सो there's a lovely illustration of how our expressions of worship and thanksgiving arise acceptably to God.
आणि म्हणून तिथे त्याचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे की आपले तुटके फुटके शब्द देवाला कसे ग्रहणयोग्य आणि मान्य होतात.
But there is teaching about the peace offering not only in chapter 3 but also in chapter 7.
या तिसऱ्या अध्यायामध्येच नव्हे तर सातव्या अध्यायामध्ये पण शांतार्पणाचं शिक्षण दिलेलं आहे.
And if you miss the truth of chapter 6 and 7 you don't have a complete picture of the offerings.
जर सहाव्या आणि सातव्या अध्यायातील जे स्पष्टीकरण आहे ते जर तुम्ही विसरलात तर तिसरा अध्याय समजायला तुम्हाला अडखळण होईल.
Chapter 6 and 7 contain what the scripture calls the laws of the offering.
सहाव्या आणि सातव्या अध्यायामध्ये आपल्याला देवाचं वचन म्हणतं अर्पणाच्या संबंधित दिलेले नियम म्हटलेला आहे.
How kind it was of the Spirit of God to inspire the scriptures in such a way.
अशा प्रकारे देवाचं वचन प्रेरित करून आपल्याला देण्यामागे देवाच्या आत्म्याचं किती मोठे आपण आभार मानावे.
Perhaps if all the teaching of the peace offering had simply been in chapter 3, then our minds would have been overwhelmed by it.
जर शांतर्पणाचं सर्व शिक्षण फक्त तिसऱ्या अध्यायातच त्याने देऊन टाकलं असतं तर आपलं मन तिथेच पूर्ण भरून उतू गेलं असतं.
So he gives us the broad picture in chapter 3.
म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये त्याचं रूपरेखा देतो.
Now he's going to give us added detail in chapter 7.
आणि मग त्याचं अधिक ज्या गोष्टी आहेत सहाव्या आणि सातव्या अध्यायात देतो.
He does that for the burnt offering, the meal and the sin offering in chapter 6.
तेच तो सहाव्या अध्यायामध्ये होमार्पण अन्नार्पण आणि पापार्पणाच्या संदर्भात पण करतो.
Now he's going to do it for the trespass offering and the peace offering in chapter 7.
आणि आता या सातव्या अध्यायामध्ये तो शांतार्पण आणि दोषार्पणाच्या बाबतीत करत आहे.
So as you study these offerings, make sure you study the laws of them as well, chapters 1 right through to the end of chapter 7.
म्हणून जेव्हा तुम्ही या अर्पणांचा अभ्यास करू पाहाल तेव्हा पहिल्या अध्यायापासून सातव्या अध्यायापर्यंत वाचा.
For a few moments, let's look at chapter 7.
काही क्षणाकरिता आपण सातव्या अध्यायाकडे वळूया.
And in verse 11 of chapter 7 we read, this is the law of the sacrifice of peace offerings which he shall offer unto the Lord.
सातव्या अध्यायातील 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे परमेश्वराप्रित्यर्थ कोणाला शांतार्पणाचा यज्ञ करावायचा असेल तर त्याचा विधी असा.
Now we have three reasons why the man might offer the offering.
का बरं या अर्पण करणाऱ्याने असे अर्पण आणावे याचे तीन कारण दिलेले आहेत.
Verse 12,
12 वचन,
if he offer it for a thanksgiving.
एक उपकार स्तुतीसाठी.
Then verse number 16,
16 वचन,
if the sacrifice of his offering be a vow or a voluntary offering.
पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वकुशीचे असेल तर.
Now depending on the reason the man brings his offering depends upon when he is to eat the portion that God gives him back.
ऐका ज्या कारणांमुळे अर्पण करणारा ही अर्पण घेऊन येत आहे त्याच्यावर त्याने त्या अर्पणातला कोणता भाग खायचा आहे हा अवलंबून आहे.
फॉर एक्झाम्पल इफ ही ऑफर्स इट फॉर थँक्सगिव्हिंग इन वर्स 12,
उदाहरणार्थ जर 12 अध्यायामध्ये त्याने आणलेले अर्पण हे उपकार स्तुतीसाठी असेल.
देन वर्स 15 सेज, एंड द फ्लेश ऑफ द सॅक्रिफाइस ऑफ हिज पीस ऑफरिंग्स फॉर थँक्सगिव्हिंग शॅल बी ईटन द सेम डे दॅट इट इज ऑफर्ड.
तर
त्याच्या
वतीने 15 वचनात मग म्हटलं आहे उपकार स्तुतीसाठी त्याने केलेल्या शांतार्पणाच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये.
Verse 16,
16 वचन,
but
चरबी,
if the sacrifice of his offering be a vow or a voluntary offering, it shall be eaten the same day that he offered, and on the morrow also the remainder of it shall be eaten. But the remainder of the flesh of the sacrifice on the third day shall be burnt with fire.
16 वचन, पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वकुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पेल त्या दिवशी ते खावे आणि जे काही त्यातले उरेल ते दुसऱ्या दिवशीही खावे.
Do you remember that when God rained the manna down upon his people in the wilderness?
जेव्हा परमेश्वराने त्याचा मन्ना त्या जंगलाच्या प्रवासात जाताना त्यांच्यासाठी दिला.
That they had to collect just what they needed for the day.
त्यांना फक्त त्या दिवसाकरता जी गरज होती तेवढंच त्यांनी उचलायचं सांगितलेलं होतं.
After that, anything they kept, it bred worms and it stank.
त्यानंतर जर काही त्यांनी साठवून ठेवलं मन्ना तर त्यावर किडे पडतील.
The only exception was Friday when there was enough given to cover the Sabbath as well.
फक्त शुक्रवारी एक त्यांना मुभा होती की शनिवारसाठी पण त्यांनी शुक्रवारीच गोळा करावी.
Now God is saying to the offerer.
म्हणून परमेश्वर आता अर्पण करणाऱ्याशी बोलत आहे.
You bring me an offering.
तू माझ्याकडे अर्पण घेऊन ये.
All the fat will be mine.
सर्व चरबी माझी असेल.
I will give some back to you.
त्यातील काही मी तुला देईन.
So that you, the offerer, and me, the eternal God, we are feeding upon the same thing.
जेणेकरून तू जो अर्पण करणारा मी जो सर्वकालीन परमेश्वर आपण एकाच बाबीतून भाग घेणारे सहभागी असू.
But you must eat at the same day.
परंतु ती तू त्याच दिवशी खायला पाहिजे.
Freshness.
ताजा.
That's the purpose of it.
तो त्याचा उद्देश आहे.
And you see, what God is really saying to the offerer is this.
देव काय सांगू इच्छित आहे अर्पण करणाऱ्याला ते हे.
I want you to enjoy this fellowship meal with me.
माझ्याबरोबर तू हे सहभागितेचं भोजन करावं.
But I want you to enjoy it on the same day that you visited the altar.
मला अशी इच्छा आहे की ज्या दिवशी तू वेदीजवळ आलेला आहेस त्याच दिवशी तू या अर्पणाचा उपभोग घ्यावा.
The day that you looked down and saw blood on your hands from the victim that was slain.
ज्या दिवशी तू पाहिलं अर्पण केलेल्या वध केलेल्या पशुचं रक्त तुझ्या हातामध्ये होतं.
When realization dawned on you again that you only have fellowship with me because of blood shed.
जेव्हा तुला ते त्याच्याद्वारे कळून चुकलं की त्या रक्ताच्या आधारावर तुझी माझ्याबरोबर सहभागिता आहे.
If you are going to bring me something for me, only bring it as it is linked with a fresh visit to the altar.
म्हणून जर तू माझ्यासाठी काही आणणार असेल तर नेहमी एका ताज्या तवान्या रीतीने वेदीजवळ येणारा तू असेल तरच.
There's a challenge, brethren.
फार मोठा एक चॅलेंज आहे बंधुजनहो.
Maybe it's the same in India as in my home country.
माझ्या देशात तसं तुमच्या देशात पण.
We have some dear brethren, the moment they stand up, you know exactly what they're going to say.
काही बंधुजन उभे राहिले तर आपल्याला कळून चुकतं त्याच्यापुढे ते काय बोलणार आहेत.
The same tired old stuff, out it comes time and time again.
त्याच गोष्टी त्याच गोष्टी सारखे ते बोलत असतात.
It is old food reheated.
ते जुनं जेवण जुनं अन्न सारखं पुन्हा टाकलेलं आहे.
And we don't like it.
आपल्याला ते आवडत नाही.
How much less will God appreciate?
मग ते देव त्याची किती कमी प्रशंसा करेल जर आपण नाही करत तर.
God says freshness is all important.
परमेश्वर काय म्हणतो ताजं तवानं पाहिजे.
If you're going to bring me this sacrifice of thanksgiving that will remind me all over again of the loveliness of my son, you're going to bring it only as you have freshly visited the altar.
जर तू वेदीजवळ ताज्या तव्याने रीतीने गेला असेल तर आणलेलं अर्पण मला नव्याने माझ्या प्रिय पुत्राबद्दलची प्रशंसा तुझ्या मुखातून ऐकण्यामध्ये मला आनंद वाटेल.
It's not just about the Lord's Supper.
फक्त प्रभूच्या भोजनाच्या बाबतीत ते नाहीये.
It's about preaching the gospel.
ते सुवार्तेचा संदेश देण्यामध्ये पण तेच आहे.
It's about teaching the Lord's people.
देवाच्या लोकांना शिकवण्यामध्ये पण तेच आहे.
And if the men who are engaged in these things, if they are not frequently before the cross of Christ to be reminded of what it's all about, then the freshness goes.
जर जे सुवार्ता सांगतात वचनाचं शिक्षण देतात किंवा इतर सेवेमध्ये प्रभूसाठी असतात जर त्यांनी ताजग्या रीतीने स्वतः ते सेवन केलं नाही तर कशा प्रकारे ताजग्या रीतीने ते देवाच्या लोकांसमोर देऊ शकतील.
And those who hear men preaching and teaching, they can tell whether the spiritual food is fresh or not.
आणि जे त्यांना ऐकतात ऐकणारे सांगू शकतात की ह्यांनी आणलेलं भोजन हे ताजं आहे की शिळं आहे.
So God demands freshness.
म्हणून देवाला ताज्या अन्नाची गरज आहे.
But he does say, now if you bring this sacrifice because of some particular vow or some particular desire of thankfulness, God said, I will let you eat it the second day as well.
म्हणून परमेश्वर 16 वचनात सांगताना म्हणतो आणलेले अर्पण जर तुझे स्वखुशीचे असेल किंवा तुझ्या नवसाचे असेल तर मी तुला ते त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण खाऊ देईल.
But anything left on the third day, you burn it.
परंतु तिसऱ्या दिवशी जर काही उरणार असेल तुला जळून जाळून टाकायचं आहे.
It's inedible.
ते खाण्यास योग्य नाही.
Amazing, isn't it? The things that speak of Christ can become inedible.
अद्भुत आहे की नाही ज्या गोष्टी ख्रिस्ताबद्दल बोलतात त्या खाण्यायोग्य नाहीत.
See, my brother, my sister, why we must be daily reading the word of God, daily communing with God. If we don't do that, and if we lose sight of Calvary, then the freshness goes. We've got nothing for God or for man.
पहा माझ्या प्रिय बंधू बहिणींनो का मी देवाचं वचन रोज वाचण्याची गरज आहे का मी त्याच्यावर नेहमी मनन करून कालवरीचं दृश्य माझ्यासमोर नेहमीच ठेवण्याची गरज आहे त्याच्याद्वारे मी त्याला ताज्या रीतीने उपासना आणि आराधना करू शकेल त्याच्यासाठी मी जीवन जगू शकेल.
Very often in my prayer in the morning I would think of the verse of the hymn that says, Jesus, keep me near the cross.
अनेक वेळा माझ्या सकाळच्या मननामध्ये मी त्या गीताचे शब्द ते आठवतो प्रभू मला तुझ्या वधस्तंभाजवळ तू ठेव.
If we keep near the cross, it keeps us soft, it keeps us humble, it keeps us usable in the work of the Lord.
जर आपल्याला वधस्तंभाजवळ ठेवण्यात आलं तर नेहमी त्याच्याद्वारे आपण नम्र राहतो सौम्य राहतो देवासाठी उपयोगी असे होऊ शकतो.
Show me brethren who are fighting together.
ऐका बंधुजन नक्कीच भांडण करतात एकमेकांमध्ये.
And I'll show you two brethren who are a long way from the cross.
मी सांगतो कोण ते दोन बंधुजन भांडण करणारे मला दाखवा आणि मी सांगतो ते कोण दोन जण जे वधस्तंभापासून दूर जीवन जगतात.
Show me two sisters who won't speak to one another.
दाखवा मला त्या दोन बहिणी ज्या एकमेकींशी बोलत नाहीत.
Those two sisters are not near the cross.
त्या दोघे बहिणी वधस्तंभाच्या जवळ राहणाऱ्या नाहीत.
The nearer we are to the cross,
जितका आपण वधस्तंभाच्या जवळ असू,
the more we're reminded of the costliness,
तितका आपल्याला
bringing us to where we are,
तितका आपल्याला ती जी किंमत त्याने आपल्यासाठी चुकती केली आहे त्याचं स्मरण करून दिलं जातं.
God forbid that I should glory save in the cross of our Lord Jesus Christ.
परमेश्वर माझी क्षमा करो की त्याच्या प्रिय पुत्राच्या वधस्तंभाशिवाय मी कशामध्ये अभिमान बाळगावा.
We can go through all the actions and all the motions, but if we haven't been to the cross, God says, I don't want it. Stale food.
आपण सर्व कृती दाखवू आणि सर्व भावनाही व्यक्त करू, परंतु काय फायदा जर वधस्तंभाच्या जवळच कधी गेला नसाल तर.
But before we finish for lunch, let me just show you something else.
दुपारच्या जेवणाला आपण जाण्याच्या अगोदर मला आणखी एक बाब दाखवू द्या.
You will need obviously to read this to get the detail for yourself.
हे सर्व वाचून तुम्हाला त्यातील बारीक सारीक गोष्टी शोधाव्या लागतील.
Verse 19.
19वं वचन.
It's speaking about the flesh that God has given back to the offerer so that he can feed with God on the same thing.
ज्या मांसाला त्याने आपल्याबरोबर खाण्यासाठी मान्यता दिलेली आहे त्याच्या बाबतीत बोलताना.
The flesh that toucheth any unclean thing shall not be eaten.
ज्या मांसाला एखाद्या अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये.
It shall be burnt with fire.
ते अग्नीत जाळून टाकावे.
Now here's an interesting thing.
आता इथे एक अद्भुत बाब आहे.
The man has brought his offering to God.
या मनुष्याने आपलं अर्पण देवाजवळ आणलेलं आहे.
God has lovingly given a portion back to him.
परमेश्वराने प्रीतीने त्याला एक त्याचा भाग दिलेला आहे.
But the man has been careless enough to let that flesh come into contact with something unclean.
परंतु तो अगदी निष्काळजीपणाने वागला की ते मिळालेलं मांस अशुद्ध गोष्टीला स्पर्श होत आहे की नाही हे त्याने लक्ष दिलं नाही.
He has failed to appreciate the preciousness of what God has given him, and he hasn't taken sufficient care to keep that holy.
जे देवाने त्याला दिलं ज्याचा उपयोग उपभोग त्याने घ्यावा त्याचं सुरक्षितता त्याचे त्याला सांभाळलं नाही की त्याचा अशुद्धतेशी स्पर्श होऊन ते त्यातील ताजगीपणा निघून जाईल.
Now, younger brethren and sisters, please listen carefully to what I have to say.
तरुण भावांनो आणि बहिणींनो लक्षपूर्वक ऐका मी काय बोलतो.
Because there is often pressure and there will be growing pressure in this country to introduce things into assembly work which are not in the Bible.
या देशामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये नेहमी असा एक दबाव तुमच्यावर येईल की अशा गोष्टी तुमच्याद्वारे मंडळीमध्ये चुकीच्या आणल्या जाऊ शकतात.
Now learn this lesson and keep it very firmly in your minds.
आता हा धडा शिका आणि तुमच्या मनामध्ये पक्का धरा.
If you take something holy,
जर तुम्ही काही पवित्र बाब घ्याल,
and something profane,
आणि काही अशुद्ध अशी बाब घ्याल,
that is clean and unclean,
शुद्ध आणि अशुद्ध,
if you let the two touch each other,
जर ह्या शुद्ध आणि अशुद्धला एकमेकांचा स्पर्श होऊ दिला,
the holy thing does not sanctify the unholy thing.
पवित्र बाबीच्या द्वारे अपवित्र बाबी पवित्र केल्या जात नाहीत.
But the unholy thing makes the holy thing unfit for use.
परंतु अपवित्रतेच्या द्वारे पवित्रता ही भ्रष्ट केली जाते की तिचा पुन्हा उपयोग केला जाऊ शकत नाही.
See, I know of places where under the strong influence of the younger people there is a desire to make the local assembly more attractive to the world.
या तरुण मुलांमध्ये आज या दिवसांमध्ये अशी काही एक विचार भावना आहे की आपली मंडळी कशी लोकांना आकर्षक होईल त्यासाठी ते काय काय करू पाहतात.
Now they fail to understand that the local assembly will never be attractive to the world.
परंतु त्यांना हे कळून चुकत नाही की या जगाला स्थानिक मंडळी कधी आकर्षक होऊ शकणार नाही.
In fact, the first assembly of Christians in the New Testament repelled people.
तसं पाहता नवीन करारातील पहिली मंडळी लोक त्याच्या विरोधात वागणारे लोक त्याच्यापासून दूर जाणारे.
After Ananias and Sapphira had been slain by the Lord for lying to the Holy Spirit.
पवित्र आत्म्याच्या विरुद्ध पाप करून खोटं बोलल्यामुळे हनन्या आणि सफिरा यांच्यावर देवाच्या आत्म्याचा क्रोध आला.
And when God publicly stamped his seal of holiness upon the local assembly.
आणि तेव्हा स्थानिक मंडळीवर देवाने सर्वांच्या समक्ष पवित्रतेचा शिक्का मारला.
The scripture said, and of the rest dared no man to join himself unto them.
देवाचं वचन सांगतं की दुसऱ्यांनी त्यांच्यासारखं भयंकर अनितीचं कृत्य पुन्हा कधी करण्यास मनाचं विचार आणू नये.
The local assembly was marked by holiness from the outset.
आणि त्या ठिकाणी त्याच क्षणापासून पवित्रतेच्या द्वारे ती स्थानिक मंडळी दर्शविली गेली.
But now, in some places, and we don't judge their motive, I'm sure they're sincere.
काही ठिकाणी अशा काही गोष्टी होतात, आपण त्यांचे हेतू उद्देश आता बोलत नाही.
The younger ones will say, let's have a music band.
तरुण जन म्हणतात, हा चला एक म्युझिक बँड तयार करू.
And if we have a music band, it will attract people in.
म्युझिक बँड जर आपला असला तर अनेक आपण लोकांना आकर्षित करू.
So we'll take a rock band.
म्हणून आपण एक रॉक बँड घेऊ.
We'll put the word Christian on the front of it.
त्याच्यासमोर शब्द ख्रिश्चन लावून टाकू.
So now we've got a Christian rock band.
मग आता त्याचं नाव काय होईल? ख्रिश्चन रॉक बँड.
And they're taking something which is unholy.
मग आता ते काय अपवित्र ते घेतात.
And clearly belongs to the world and its system.
आणि ते खरं तर नक्कीच या जगाचं आणि जगाच्या रीतीप्रमाणे आहे.
And they're taking a holy name.
आणि ते पवित्र नाव घेतात.
And they think that by adding a holy name to an unholy thing, they think they're going to make the whole thing holy.
आणि त्यांना वाटतं की या पवित्र बाबीला अपवित्र बाबीशी जोडलं तर सगळ्या गोष्टी पवित्र होतील.
Scriptures like this say no.
देवाचं वचन सरळ म्हणतं नाही.
The most precious things of Christ, if they touch things which are unclean, are rendered unfit for consumption.
ख्रिस्ता बाबतीतील सर्व महान गोष्टी जर अशुद्धतेच्या द्वारे स्पर्श केल्या तर त्या सगळ्या गोष्टी अस्वीकार योग्य खाण्यायोग्य नसतात.
That's defilement that comes from an external source.
अशा प्रकारची अशुद्धता ही बाहेरून येत असते.
He lets his portion of the offering he's given to God come into contact with something unclean.
कारण अर्पणातील भाग जो परमेश्वराने त्याच्यासाठी दिला सेवन करण्याकरिता तो अशुद्धतेशी संपर्कात आणतो.
External defilement.
आणि त्यामुळे बाहेरून आलेली अशुद्धता.
But then verse number 20.
परंतु विसाव्या वचनामध्ये
the soul that eateth of the flesh of the sacrifice of peace offerings that pertain unto the Lord, having his uncleanness upon him, even that soul shall be cut off from his people.
पण कोणी आपल्या अशुद्ध अवस्थेत परमेश्वरा प्रित्यर्थ केलेल्या शांतार्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
This is not external defilement of holy things, this is internal defilement of holy things.
आता पवित्र बाबींचा हा बाहेरून आलेला अशुद्ध संपर्क नव्हे, आतून आलेला अशुद्ध संपर्क होय.
Here's a man who isn't paying attention to his own cleanness.
हा माणूस इथं बसलेला आहे, त्याने आपल्या नैतिक जीवनाच्या शुद्धतेकडे लक्ष दिलं नाही.
And his defilement means that the fellowship he should be enjoying with God is broken.
आणि त्याच्या अशुद्धतेमुळे जी सहभागिता तो देवाबरोबर उपभोगित होता ती सहभागिता तुटलेली आहे.
Beloved brothers and sisters, learn this.
माझ्या प्रिय बंधू बहिणींनो कृपा करून शिकून घ्या.
The first victim
पहिला पशु
of sin in the life of a Christian
एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये
is the enjoyment of fellowship with God.
काय असेल तर देवाबरोबरची सहभागिता.
The thing that God most wants from us
जे आपल्याकडनं देवाला गरज आहे.
And the thing that we should most enjoy
and ja goshtincha apan upabhog ghyayla paije
is the first victim of sin in your life and mine.
Te tumcha ani majhya jivanatil pahila konti bab asel adkhalnachi paap.
If the man is careless about his own cleanness
jar manushya aplya swatacha shuddhate baddal nishkalji panane vagat asel
he defiles the holy thing.
To sarva pavitra goshti ashuddha karto.
That's very solemn, isn't it?
Pavitra hai nahi ka?
It means that when you and I are handling holy things, we should do so with holy hands because we are a holy priesthood.
म्हणून तुम्ही आणि मी जे पवित्र गोष्टी हाताळतो जे आपण पवित्र राजकीय पवित्र याजकगण म्हणून आहोत ते पवित्र असण्याची गरज आहे.
We can be so careless.
आपण निष्काळजीपणाने वागू शकतो.
In this world in which we're living, there is a great amount that will externally defile the Christian.
या जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत ज्या बाहेरून आपल्याला एका ख्रिस्ती व्यक्तीला भ्रष्ट करू शकतात.
थिंग्स वी सी, थिंग्स वी हियर एट द ऑफिस.
ज्या गोष्टी आपण पाहतो, ज्या गोष्टी आपण ऐकतो.
बट देयर इज अ लॉट कॅन डिफाइल फ्रॉम विदिन एज वेल.
परंतु आपल्या आतून पण अनेक गोष्टी आपल्याला अशुद्ध करतात.
दिस इज व्हाय जॉन, हू हॅज स्पोकन टू अस about our fellowship being with the Father and with His Son Jesus Christ.
म्हणून योहान त्याबद्दल सांगताना म्हणतो की आपली सहभागिता तर पित्याबरोबर आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आहे.
John then speaks to the Christian about sin in the life.
आणि मग योहान त्यांना त्यांच्या जीवनातील पापाबद्दल बोलतो.
If we say we have no sin, we deceive ourselves. The truth isn't in us.
आणि जर आपण म्हटलो की आपल्या ठाई पाप नाही तर आपण स्वतःला फसवितो आणि आपल्या ठाई सत्य नाही.
As a young Christian, I used to look at my elders, I used to look at the older sisters. I could not imagine a sinful thought going through their minds.
मी जेव्हा तरुण होतो तेव्हा वयस्कर ख्रिस्ती बंधू आणि बहिणीकडे पाहून कल्पना करू शकत नव्हतो की त्यांच्या मुखातून अशा काही गोष्टी निघू शकतील.
But the older we get, the more we say with Paul, I know that in me, that is in my flesh, dwelleth no good thing.
जितका आपण परिपक्व होत ख्रिस्ती जीवनात पुढे जातो पौलाप्रमाणे आपणही म्हणतो जितकं मी स्वतःला शुद्धतेमध्ये पाहतो तितकं माझ्यामधील अशुद्धतेची मला जाणीव होते.
सो इट इज सो इम्पॉर्टंट दॅट इफ वी सिन वी रिमेंबर वी हॅव अन ऍडव्होकेट विथ द फादर जीसस क्राइस्ट.
म्हणून हे फार महत्वाचं आहे जर मी पाप केलं आहे तर मी आठवण ठेवली पाहिजे की माझ्या वतीने वकिली करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे.
अँड इफ वी कन्फेस आवर सिन ही इज फेथफुल अँड जस्ट to forgive us our sin and to cleanse us from all unrighteousness.
आणि जर आपण आपली पापे पदरी घेतली कबूल करून पश्चाताप करून सोडून दिली तर तो आपल्याला सर्व पापांची क्षमा करून अनितीपासून शुद्ध करण्यास समर्थ आहे.
How important it is as soon as we realize we have sinned in thought or word or deed that we earnestly and honestly confess it before God.
हे किती महत्त्वाचं आहे जर मला कळून चुकतं की मी शब्दाने विचाराने किंवा कृतीने देवाच्या विरुद्ध पाप केलं आहे तर मी तत्काळ त्याचा पश्चाताप करून ते सोडून द्यावं.
And that we daily ask God to cleanse us from the defilement of sins we don't even realize we've committed.
आणि आपण कळत न कळत केलेल्या पापांच्या सर्व गोष्टी देवासमोर मान्य करून सांगण्यात किती आपलं भलं आहे.
This fellowship with God is very precious, but it's very tender. It can be so quickly spoiled and lost.
ही देवाबरोबरची आपली असलेली सहभागिता फार मोलाची आहे परंतु लक्षात घ्या क्षणात निमशात आपल्या अशा वागणुकीमुळे ती नाजूक असते आणि ती तुटू शकते.
The outcome of this fellowship enjoyed,
या सर्व सहभागितेचा अनुभव जो उपभोगला गेला
and you can read it for yourself in chapter 7,
सातव्या अध्यायामध्ये तुम्ही स्वतः ते वाचू शकाल.
Is that the priest's family enjoyed these things,
की त्याचा उपभोग याजकाच्या कुटुंबाला मिळतो.
And the offerer's family enjoyed these things,
त्या अर्पण करणाऱ्याच्या कुटुंबाला भाग मिळतो.
आय टेल यू दिस माय ब्रदर माय सिस्टर,
माझ्या प्रिय बंधू बहिणींनो मी तुम्हाला पुन्हा सांगतो,
इफ यू आर पर्सनली एन्जॉईंग फेलोशिप विथ गॉड युअर फॅमिली विल नो अबाउट इट.
जर तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये देवाबरोबरच्या सहभागितेचा उपभोग घेत असाल तुमच्या कुटुंबाला ते कळून चुकेल.
इफ यू आर पर्सनली एन्जॉईंग फेलोशिप विथ गॉड द लोकल असेंब्ली विल नो इट.
जर तुम्ही वैयक्तिकरित्या प्रभूबरोबर सहभागिता उपभोगत असाल तुमच्या स्थानिक मंडळीला ते कळून चुकेल.
द ब्लेसिंग फ्लोड आउट,
आशीर्वाद वाहत जातील.
लवली टीचिंग इज स्टिल देअर इन चॅप्टर 7,
सातव्या अध्यायामध्ये खूप शिक्षण
आहे. वी ट्रस्ट इनफ हॅज बीन सेड टू मेक अस एज बिलीवर्स डिझायर विथ अ सिन्सियर हार्ट दिस फेलोशिप विथ गॉड अँड विथ हिज सन.
विश्वास करतो की बोललेले शब्द आपल्या ख्रिस्ती जीवनातील देवाबरोबरची असलेली सहभागिता आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याबरोबरची सहभागिता आपण टिकवून ठेवू.
इट इज देअर एज अ स्टेट ऑफ थिंग्स बिकॉज ऑफ द फिनिश्ड वर्क ऑफ क्राइस्ट.
आणि ह्या सर्व गोष्टी ह्यामुळे आहेत कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य परिपूर्ण असं आहे.
बट गॉड वॉन्ट्स अस टू एन्जॉय इट.
परंतु प्रभूची इच्छा आहे आपण त्याचा उपभोग घ्यावा.
इफ वी डोंट ब्रिंग वॉलंटरली अ स्पिरिच्युअल पीस ऑफरिंग टू गॉड,
जर आपण स्वेच्छेने आत्मिक शांतार्पण जर आणलं नाही
देन वी आर रॉबिंग हिम,
तर आपण त्याच्यापासून चोरी करत आहोत.
That's where Israel went wrong.
तसंच इस्रायलांनी चूक केली होती.
God sent prophets to challenge them.
देवाने त्यांच्या पुन्हा आव्हान करण्याकरिता संदेशावर संदेश पाठवले.
You're robbing God.
तुम्ही देवाला लुटत आहात.
They said, "Where if we rob God?"
ते म्हणतात आम्ही देवाला कुठे लुटलं.
They weren't even aware of it.
त्यांना माहित पण नव्हतं की त्यांनी देवाला लुटलेलं
आहे. Oh, may we be preserved from robbing God of the pleasure through the worship of his people of having that wave of the fragrance of Christ arise to him.
त्या ख्रिस्ताच्या अर्पणाच्या सुवासाला पित्याजवळ पोहोचण्यापासून तुम्ही आणि मी अडखळण करणारे कधी असू नये, लुटणारे कधी असू नये, देवाला त्या देण्याच्या गोष्टीपासून असं जीवन जगण्याची गरज आहे.
May I speak lovingly to my dear brethren, to your fathers?
प्रिय बंधूंना जे आज वडील किंवा पिता म्हणून आहेत तुमच्याशी प्रेमाने बोलू का?
My dear brethren, the best you can do for your family.
माझ्या प्रिय बंधूंना तुमच्या कुटुंबाकरिता उत्तम जे तुम्ही करू शकाल ते
is not to earn more money to give them a better standard of living.
त्यांना चांगले दर्जाचे जीवन जगण्याकरिता पैसे कमवून द्याल ते नव्हे.
Do that if you can.
करू शकत असाल करा.
But the best thing you can do.
परंतु उत्तम जे करू शकाल
learn the truth of fellowship with God.
देवाबरोबरच्या सहभागितेचं सत्य शिका.
Your family will reap the blessing of.
तुमच्या कुटुंबाला त्याचा आशीर्वादाचा वाटा मिळेल.
My sisters.
माझ्या बहिणींनो.
Dear mothers.
प्रिय आयांनो.
The best you can do for your children.
तुमच्या लेकरांकरिता उत्तम जे तुम्ही करू शकाल.
I know you want them to be well educated and well trained.
मला माहिती आहे त्यांना तुमच्या लेकरांनी चांगले शिकावं चांगले प्रशिक्षण घ्यावं अशी तुमची इच्छा आहे.
But the best you can do for them is for you to enjoy fellowship with God.
परंतु त्यांच्यासाठी उत्तम जे तुम्ही आई करू शकाल देवाबरोबर तुमची सहभागिता सरळ ठेवा.
Younger ones.
तरुणांनो.
We're always impressed at the way you honor your parents and older people.
आम्हाला फार आनंद वाटतो हे पाहून की तुम्ही वयस्कर लोकांचं आणि आपल्या आई वडिलांचा सन्मान करता.
But the best you can do for your parents and for the assembly where God has placed you is to learn fellowship with God.
परंतु जे उत्तम तुम्ही देवाकरिता आपल्या कुटुंबाकरिता आणि स्थानिक मंडळीकरता करू शकाल ते हे आपल्या देवाबरोबरच्या सहभागितेमध्ये नित्य जीवन जगा.
So that finishes my ministry for this visit.
त्याद्वारे ह्या संदेशामुळे बरोबर माझी ह्या वेळेच्या सर्व सेवेला मला वाटतं समारोप होत आहे.
It has been such a joy to see you all again.
तुम्हा सर्वांना पाहून खरोखर फार आनंद होतो.
God bless you and keep you.
प्रभू आपणास आशीर्वाद देव आणि आपलं सहाय्य करो.
सलाम.
सलाम.